आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. कृषी, रस्ते विकास, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजनांची घोषणा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेद्वारा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर. आसाममध्ये सुखोई विमान कोसळून झालेल्या अपघातात नागपूरचे वैमानिक पूर्वेश दुरुगकर यांच्यासह आणखी एका वैमानिकाचा मृत्यू. आणि दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाचं 8 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्याला 2047 पर्यंत विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी वर्षाचा जमाखर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 जाणाऱ्या प्रवासाचा महत्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी, रस्ते विकास, पर्यटन यासारख्या क्षेत्रासाठी त्यांनी आज विविध योजनांची घोषणा केली. तसंच विविध समाज सुधारकांच्या नावे विविध उपक्रम राबवणार असल्याचंही ते म्हणाले. यासाठी 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष असेल असं त्यांनी सांगितलं. ऐकूया याबाबत सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
आज राज्य विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ सरकार देणार आहे. 2047 पर्यंत कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्जावरून 500 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांविषयी मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. राज्यात 5 लक्ष हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळी पालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत.
एकूण 7,69,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला. त्यात 6,16,000 कोटी रुपयांहून अधिक महसुली जमा आणि 6,56,000 अधिक महसुली खर्च अपेक्षित आहे. येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,552 कोटी रुपये असेल तर राजकोषीय तूट 1,50,000 कोटींच्या वर जाईल असा सरकारचा अंदाज आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणाही त्यांनी या अर्थसंकल्पात केली. याशिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3 टप्प्यात 23,000 किलोमीटर रस्ते तयार करण्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री बळीराजा शेतपानल योजनेची घोषणाही त्यांनी केली. 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीटच्या रस्त्यांनी जोडण्याचा मानस देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली. त्यांच्या नावे गतिमान नागरिक सेवा पुरस्कार जाहीर करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. 2047 उद्योग क्षेत्राचा GDP 123 अब्ज डॉलर वरून 1,500 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात MSME केंद्र स्थापन केलं जाणार असून MSME आणि सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. आकांक्षित जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. एकूण 100 तालुक्यांवर सरकार विशेष लक्ष देणार आहे. नागपुरात महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था तर सातारा जिल्ह्यात दरेन गावात निसर्गोपचार केंद्र सुरू केलं जाणार आहे. प्रदूषण करणारी जुनी वाहनं विकून नवीन वाहन विकत घेणाऱ्या नागरिकांना मोटार वाहन करात 30% सवलत देण्याची घोषणाही त्यांनी अर्थसंकल्पात केली.
राज्य सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा नसून उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी मांडलेला MMRDA अर्थसंकल्प असल्याची उपरोधिक टीका विधानसभेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हा अर्थसंकल्प 2026 आहे की 2047 असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबई, पुणे, ठाणे येथील प्रकल्पांवरच भर देत ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करताना त्यांनी सिंचन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ठोस तरतुदी नसल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या अर्थसंकल्पात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबाबत कोणतीही ठोस तरतूद नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली. मिहान प्रकल्पाबाबतही रोजगार निर्मितीचा स्पष्ट आराखडा नसल्याचा आरोप करताना त्यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि मागासवर्गीय घटकांसाठी पुरेसा निधी नसल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा कर्जाच्या व्याजासाठी खर्च होत असून हा अर्थसंकल्प राज्याला आर्थिक संकटाकडे नेणारा असल्याची टीकाही डॉ राऊत यांनी केली. अग्निवीरांच्या सैन्य दलातील निवृत्तीनंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. 2022-24 या कालावधीत सैन्य दलात भरती झालेल्या 11,000 अग्निवीरांपैकी 8,250 अग्निवीर निवृत्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आसाममध्ये काल सुखोई 30 MKI लढाऊ विमान कोसळल्यानं झालेल्या अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुक्कर अशी या वैमानिकांची नावं आहेत. जोरहाट इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळावरून काल नियमित प्रशिक्षणासाठी निघालेलं हे विमान कार्बी आंगलाँग जिल्ह्यातल्या एका टेकडीवर कोसळलं. रात्री सुमारे 7:15 वाजता विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुक्कर हे नागपूर जिल्ह्यातले रहिवासी होते. त्यांनी DSA अकादमी शहापूर जिल्हा भंडारा इथं शिक्षण घेतलं होतं. त्यांनी 2021 एअरफोर्स अकॅडमीत प्रवेश घेतला होता. यापूर्वी वायुसेनेच्या ऑपरेशन सिंदूरमध्येही महत्वाची भूमिका बजावत देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी योगदान दिलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय सैन्याच्या वतीनं मुख्यालय उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरिया यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 मार्च रोजी व्हेटरन्स सन्मान संपर्क रॅली आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय सेना के पूर्व सैनिकों के अदम्य साहस और राष्ट्र के प्रति निरंतर योगदान को समर्पित सम्मान एवं संपर्क रैली का आयोजन मुख्यालय उत्तर महाराष्ट्र एवं गुजरात सब एरिया द्वारा कविवर्य सुरेश भट्ट सभागृह नागपुर में किया जा रहा है. 8 मार्च 2026 को इस वीरता के अभिवादन में सभी भूतपूर्व सैनिक एवं वीर नारी सादर आमंत्रित हैं.
या रॅलीमध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील माजी सैनिक सहभागी होणार आहेत. माजी सैनिकांच्या तक्रारी जाणून घेणं तसंच सैन्य दल आणि केंद्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. रविवार दिनांक 8 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथं दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ रेखा मेश्राम असतील तर उद्घाटन दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य JV पवार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. परिसंवाद आणि कवी संमेलन या कार्यक्रमांचं देखील आयोजन यावेळी करण्यात येणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात अमरावती जिल्ह्यात उच्चांकी 29.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं असून विदर्भात अमरावती जिल्हा सर्वात उष्ण ठरला आहे. दरम्यान अकोला आणि वर्धा जिल्ह्यात देखील 39 सेल्सिअसच्या घरात कमाल तापमान आहे. त्यापाठोपाठ वाशिम इथं 38.4, चंद्रपूर इथं 38.5 तर नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तापमान 37 घरात आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान 40 नजीक असल्यानं दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित मागण्यांसह ताडोबाच्या कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी याकरता चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इको प्रो संघटनेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनस्थळी नागरिकांनी भेट देत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. कृषी, रस्ते विकास, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजनांची घोषणा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेद्वारा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर. आणि दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाचं 8 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यामधील नेर इथं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.